बाबासाहेब आंबेडकर लिखाण आणि भाषणे वल्लूम 19 लिखाण तिसरे तारीख 31 जानेवारी 1920 मूक नायक लिखाण तिसरे सोमवंशीय निराश्रित फंड. या फंडाचा नुकताच बाहेर पडलेला रिपोर्ट आमच्याकडे आला आहे. मुंबई येथे सार्वजनिक कामाचा विचारविनिमय होण्यासाठी येथील समस्त महारमंडळी सोयीस्कर होईल असे एक मंदिर बांधण्याकरिता सदरहू फंडाची स्थापना तारीख 13 नोव्हेंबर 1909 रोजी सोमवंशीय मित्र समाजाचे विद्यमाने झाली आहे असे रिपोर्टावरून समजते. फंडांच्या चालकांनी गर्भोक्तीने इतर संस्था अशा प्रकारचा अहवाल सादर करीत नाहीत असे म्हटले आहे. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी निघालेल्या सर्व संस्थांनी आपले तपशीलवार रिपोर्ट वेळोवेळी सादर करावे या इशाऱ्यास आमचे अनुमोदन आहे. हा इशारा फार महत्त्वाचा आहे हे निर्विवाद आहे. पैशाचा तपशीलवार हिशोब वेळोवेळी दाखविल्याखेरीज समाजाला संस्थेच्या कार्याची सत्यता पटणे कठीण आहे. रिपोर्टाच्या अभावी पैशाची मदत करण्यास समाजातील उदार माणसे धजत नाहीत हे सर्व संस्थांनी ध्यानात ठेवले पाहिजे. इतरांना दिलेला हा इशारा सदरहू सोमवंशीय निराश्रित मंदिर फंडांच्या संस्थेने पाळला असता तर तो त्यांना हितावह झाला असता असे आम्हास वाटते. फंड स्थापन झाल्यापासून आजतागायत फक्त 1883 रुपये फंड गोळा झाला आहे. त्यातल्या त्यात पाहू गेले असता गेल्या 4 वर्षात फंडाची वाढ मुळीच झाली नाही. त्याचे कारण फंड स्थापन झाल्यापासून या संस्थेने मुळीच रिपोर्ट सादर केला नाही असे असावे असा आमचा समज आहे. ह्या फंडाच्या हेतुसंबंधाने अजून समाजात एकमत नाही. अस्पृश्य वर्गाने उच्चवर्णीय हिंदू लोकांच्या देवळात जाण्याचा सामाजिक हक्क मिळविण्याचा प्रयत्न करावा किंवा पैसे गोळा करून आपल्या धार्मिक हितासाठी स्वतंत्र देऊळ बांधावे या वादग्रस्त प्रश्नाचा निकाल आज आम्हाला देता येत नाही. तेवढ्यावरून फंडाची वाढ करण्याचा प्रयत्न मात्र कमी होऊ देऊ नका. पुढे मागे जर फंडाचा हेतू बदलावा लागला तरी फंड असल्याने काही वावगे नाही, काहीतरी इष्टच घडून आणता येईल. चालकांनी मात्र फंडाच्या कामी निराश न होता तो अव्याहत चालू ठेवून त्याचा तपशीलवार रिपोर्ट देत जाणे हे बरे अशी आमची त्यास सूचना आहे. कोंडाजी रामजी मास्तर, लिंबाजी तुळशीराम ओझरकर, बापूजी अंबूजी वावळ, कोंडीराम मानकोजी रोकडे, मारुती साबाजी गायकवाड हे या फंडाचे ट्रस्टी असून फंडाची रक्कम मुंबई सेव्हिंग्ज बँकेत आहे असे समजते. समाप्त.